लगा कर देख लो कितना लगा सकते हो पहरा, मन को महकने से कैसे रोकोगे। मन तो कस्तूरी ठहरा। आप सुन रहे हैं कस्तूरी मन विद सोना के साथ, यानी मेरे साथ। उम्मीद करते हैं दोस्तों आप हमेशा की तरह ठीक होंगे, खुश होंगे और सबके साथ होंगे। जैसे ही मैंने सोशल मीडिया पर बताया कि मैं बहुत जल्दी एक नया पॉडकास्ट और बनाने वाली हूँ, और सब ने मुझे उसके लिए काफ़ी सपोर्ट किया, और वो सुनने के बाद, वो सब कुछ देखने के बाद मुझे एक्चुअली लगा कि चलो मुझे बनाना चाहिए। ज्यावेस अपन काही तरी वाचतो, काही तरी लिहितो, किंवा कविता, कथा, काही पण जे आपल्याला आवडेल ते आपण वाचतो, तर त्याच्यावरती आपण काही ना काहीतरी ओपिनियन नेहमी शेअर करत असतो, काही ना काहीतरी आपलं मत आपण मांडत असतो। पण काही कविता, काही कथा अशा असतात ज्या आपल्याला निशब्द करून जातात, म्हणजे बोलावंसं वाटत असतं त्या बाबतीत, पण ती कविताच इतकी बोलकी असते की आपण त्याच्यावरती कुठलंही मत व्यक्त नाही करू शकत। आणि एक अशीच कविता माझ्या वाचनात आली आहे, दंगलकार नितीन चंदन शिवेंनी ती कविता लिहिली, आणि खरंच खूप सुंदर आहे। ही त्याच कवितांमधली एक आहे जी मला निशब्द करून गेली, आणि कुठेतरी असं वाटलं की ती तुमच्याशी शेअर करावी, आणि म्हणून आज तुमच्याशी बोलतीये। तर सांगितल्याप्रमाणे कवितेचं नाव आहे प्रयोगशाळा। कविता अशी आहे, असंख्य गर्भाशयातून येत आहेत कोवळ्या जीवांचे आवाज, आणि न्याय मागतायत माझ्या अंगणात जिवंत राहण्यासाठी। मी बजावतो त्या भुंग्यांना आणि सांगतो त्या कळ्यांवरही प्रेम करायला। वाळलेल्या बाबळीच्या फांदीवर पाखरांच्या चोचीतून चिवचिवत आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या, आणि मी सांगतो त्या बुजगावण्यांना त्या पाखरांवरही प्रेम करायला। जाती आणि धर्माचे मोर्चे लाखोंच्या संख्येने निघतात आणि माझ्या घराजवळ येतात तेव्हा त्यांच्या हातातल्या रंगीबेरंगी चिन्ह्यांना मी आग लावून टाकतो आणि शिकवतो फक्त त्या तिरंग्यावर प्रेम करायला। हजारो प्रेमवीरांच्या वाटेला आलेले नकार आणि त्या नकारांचे तुटलेले गुलाबी पतंग कोसळतात माझ्याच घराच्या छतावर। मी सांगतो त्या तरुणाईला मांज्यात फसलेल्या फडफडणाऱ्या कबुतरांवरती प्रेम करायला। पहाटेच्या वेळी एक कुत्र भयानक रडतं, घर हदरून जातं माझं। बॉम्बस्फोटाच्या आणि बंदुकीच्या गोळ्यांनी तेव्हा अंगणात उभा असतो कसाब, ओंजळ पुढं करून खाली मान घातलेला त्याच वेळी मशिदीत रहीम चाचा गात असतो नमाज। मग मी देतो कसाबच्या ओंजळीत थोडासा पैंगंबर आणि थोडा तुकाराम, आणि शिकवतो त्यालाही माणसावर माणसासारखं प्रेम करायला। ते बिचारं दुःख, त्याला कुणीच थारा देत नाही, अखेर ते जगाचे उंबरठे झिजवून हक्कानं माझ्याच घरी येतं आणि चुलीवर तापलेल्या तव्यात स्वतःला भाजून घेतं। मी शिकवतो त्या सुखाच्या भाकरीला त्या दुःखावरही प्रेम करायला। माझं घर आता नुसतं घर राहिलं नाहीये, ते रक्तात सांडलेल्या माणुसकीवर प्रेम करणारी एक पिढी घडवणारी प्रयोगशाळा झाली। धन्यवाद। तर मित्रांनो, अशी होती ती कविता, वाचली त्याच वेळेस मीही निशब्द झाले, आणि म्हणून तुमच्याशी शेअर करावंसं वाटलं आणि मी ते केलं। ही कविता जर आवडली असेल तर सर्वांना शेअर करा। माझे जे काही पॉडकास्ट आहे ते ऑलमोस्ट 6 ते 7 प्लॅटफॉर्मवरती अवेलेबल आहे। त्याच्यामध्ये ब्रोकर असेल, स्पॉडीफाय असेल, रेडिओ पब्लिक असेल, बरेचसे प्लॅटफॉर्म आहे, म्हणजे जिथून कुठून पण तुम्ही माझे ऑडिओ ऐकताय। तर प्लीज जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, सबस्क्राईब करा। अँकरवरनं जर तुम्ही ते ऐकत असाल तर त्याला फेवरेटमध्ये ॲड करा आणि प्लीज डू सबस्क्राईब। चला मग भेटूया पुढच्या वेळेस एका अशाच नवीन निशब्द करणाऱ्या कवितेबद्दल, नवीन मुद्द्यांसोबत। भेटूया लवकरच पुढच्या एपिसोडमध्ये।